कॅमेरा
सेलेब
कट्टा आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. शी वेब सिरीज फेम आदिती पोहणकर सोबत. आणि आदिती, प्रिकॉशन म्हणून आपल्या सगळ्या लिसनर्सला एक मेसेज काय देशील तू?
प्रिकॉशन म्हणून मला असं वाटतं की इम्युनिटीला खूप, म्हणजे स्वतःला चांगलं खा, बाहेरचं खाऊ नका. मी ऍथलीट राहिले तर एक्सरसाइज तर मला खूप इम्पॉर्टन्स आहे. सो आय डोंट पुट अप एक्सरसाइजिंग व्हिडिओज बिकॉज आय डोंट नो इफ आय एम मिसगाइडिंग एनीबडी, यु नो, की माझ्या बॉडीची जी टाईप आहे त्याच्याप्रमाणे मी एक्सरसाइज करते. सो एक्सरसाइज, eat well and think happy thoughts, which is very easy, just a thought. And please spread the love, because that's the most important part right now. We need to spread a lot of love, no?
Yeah. Thank you so much, Aditi. Khub maja aali aaj gappa maru.
Thank you so much. Thank you.
93.5 Red FM, bajate raho.